चालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 पार्थाय प्रतिबोधितं भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषुः नमोऽस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारम् कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। इदं ज्ञानम् उपाश्रित्य मम साधर्ममागताः सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च। 14व्या अध्यायातला दुसरा श्लोक आज आपण सुरू करतो आहोत। परम भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः। जे ज्ञान झाल्यानंतर सर्व मुनी परा सिद्धीला सर्वोत्तम सिद्धीला प्राप्त होतात, ते ज्ञानामधलं उत्तम ज्ञान मी तुला पुन्हा एकदा सांगतो असं म्हणून हा अध्याय सुरू झाला। आणि या श्लोकावरचं निरूपण गेले 2-3 मंगळवार आपले चाललेले असे आहे। मने मन घालूनी मागे विश्रांती झाली या अंगे ते देही देहा जोगे होती चिना। मतेहाचे बेळे बोलांडुनी एकेची वेळे सवतुकी काटाळे माझे झाले। या 2 ओव्यांवर मागच्या मंगळवारचं आपलं सगळं प्रवचन झालं। हे ज्ञानामधलं उत्तम ज्ञान मी तुला परत एकदा सांगतो, जे ज्ञान झालं असताना मुनी परासिद्धीला सर्वोत्तम सिद्धीला प्राप्त होतात असं सांगितल्यानंतर त्या ज्ञानाची अधिक महती या श्लोकामध्ये भगवंत सांगतात। या ज्ञानाचा आश्रय धरून इदं ज्ञानम उपाश्रित्य, या ज्ञानाच्या सहाय्याने या ज्ञानाचा आश्रय धरून मम साधर्म्यम आगताः माझ्याशी एकरूपता पावलेले सर्गेपी नोपजायन्ते, सृष्टीच्या आरंभी निर्माण होत नाहीत, न उपजायन्ते उत्पन्न होत नाहीत, प्रलये न व्यथंती च आणि प्रलय झाल्यानंतर व्यथा पावत नाहीत। अतिशय महत्वाचा श्लोक, अतिशय चांगला श्लोक, ज्ञानाची महती सांगणारा असा श्लोक। परासिद्धीला प्राप्त होतात म्हणजे काय होतात हे सांगणारा श्लोक। आधीच्या श्लोकात जे सांगितलं की या ज्ञानाचा या ज्ञानामुळं उत्तमातल्या उत्तम अशा या ज्ञानामुळं परासिद्धी प्राप्त होते, त्या परासिद्धीचं स्वरूप काय, त्या परासिद्धीचं स्वरूप असं की माझ्याशी एकरूपता साधली जाते, हे त्या परासिद्धीचं पहिलं वैशिष्ट्य। या ज्ञानाचा आश्रय धरून मम साधर्म्य मागताः माझं साधर्म्य प्राप्त होतं, माझ्याशी एकरूपता प्राप्त होते। या ठिकाणी मी याचा अर्थ परमात्मा असा आहे। या ज्ञान विज्ञानात्मक भावानी परमात्म्याशी एकरूपता प्राप्त होते, या ज्ञानाचं हे वैशिष्ट्य आहे। एरवी ज्ञान घेणारा जो आहे तो आणि ज्ञान होण्याची प्रक्रिया अशा पद्धतीने ज्ञानाकडे पाहिलं जातं। ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता, ज्याला हे ज्ञान व्हायचं तो ज्ञाता, ज्ञानाच्या सहाय्याने ज्ञेयाशी पता साधतो। या ठिकाणी या ज्ञानाचा आश्रय करून याचा अर्थ ज्ञेय स्वरूप होऊनच, या ज्ञानाचा आश्रय केल्याने होत काय असेल तर त्या ज्ञेयाशीच समरसता साधते। आता 14वा अध्याय सुरू झालेला आहे, 13व्या अध्यायामध्ये जे ज्ञेयाचं वर्णन केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना आठवते. ज्ञेयम यत्तत् प्रवक्षामी, ते ज्ञेय आहे, त्या ज्ञेयाबद्दल मी परत तुला सांगतो, असं म्हणून त्या ज्ञेयाचं मोठं लखलखीत वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तुते येण्याची कारणे, जे ज्ञाने विण अन्य कवणे उपाया न ये, जे जाणितलियासाठी संसार काढून या काटी बुडवनी जाई जे पोटी नित्यानंदाच्या, जे जाणितलिया वरवते काहीची करणे नाही जेथे, जाणण्याची तन्मयाते आणि जयाते. फार मोठं सुंदर असं वर्णन ज्ञेयाचं केलं. त्या ठिकाणी ते ज्ञेय जाणल्यानंतर तन्मयता प्राप्त होते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते ज्ञेय जाणण्याच्या प्रक्रियेत ज्ञेय जाणल्यानंतर त्याच्या पलीकडचं काहीही जाणायचं शिल्लक राहत नाही असंही त्या ज्ञेयाचं वैशिष्ट्य आहे. आणि ते जाणणं म्हणजे त्याच्याशी तन्मयता पावणं असंही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्या ठिकाणी ज्ञानाची व्याख्या करत असताना ज्ञानाची कोणतीही व्याख्या संभवत नसल्यामुळं ज्ञान ज्याच्या ठिकाणी मुरलेलं आहे, ज्याच्या अंतरंगात ज्ञान मुरलेलं आहे, अशा ज्ञानी पुरुषाची स्वभाव लक्षणं अथवा गुण लक्षणं अथवा देह लक्षणंच सांगितली. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतीही, आर्जवम. कारण ज्ञान हे आपल्या बुद्धीमध्ये असेल, ज्ञान हे आपल्या बोधामध्ये असेल, त्याचं वर्णन करता येत नाही. त्यामुळे ज्याला ज्ञान झालेलं आहे अशा पुरुषाचं वर्णन करणं एवढा एकच उपाय राहतो. आणि त्या ज्ञानाबद्दल भगवंत आता इथं असं सांगतायत की त्या ज्ञानाबद्दल जाणलं असताना परासिद्धी म्हणजे सर्वोत्तम सिद्धी प्राप्त होते. परमात्म प्राप्तिरूपी सिद्धी ही सर्वोत्कृष्ट सिद्धी. या सिद्धीमुळे जन्म मरण फेरे संपून जातात. आणि तेच वर्णन ज्ञानाचं वैशिष्ट्य म्हणून या दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत करत आहेत. या ज्ञानाचा आश्रय धरून मम साधर्म्य मागता, हा माझ्याशी साधर्म्य पावलेले सर्गेपी सृष्टीच्या प्रारंभी न उपजायंते, निर्माण होत नाहीत. प्रलये प्रलयकाली न व्यथंतीच, व्यथा पावत नाहीत. मम याचा अर्थ परमात्मा, पण काही काही अर्थकारांनी मम याचा अर्थ ईश्वर असा देखील केलेला आहे आणि तोही अर्थ चांगला आहे. या ज्ञानाचा आश्रय धरून माझ्याशी एकरूपता पावलेले म्हणजे ईश्वराशी एकरूपता पावलेले. ईश्वर आणि परमात्मा याच्यामध्ये वेदांत थोडा फरक करतो. परमात्मा म्हणजे अचिंत्य, अव्यक्त, अक्षर, अनुत्पन्न, जन्म मरण रहित, न येणारा, न जाणारा, सदान कदाचा आहेच आहे असा अविनाशी, शुद्ध जाणीव चेतन मात्र, एकमेवा द्वितीय, तो परमात्मा. आणि ईश्वर म्हणजे माया विशिष्ट चैतन्य, त्याला वेदांत शास्त्रामध्ये ईश्वर असं म्हटलेलं आहे. माया विशिष्ट चैतन्य हा एक वेगळा शब्द आहे. ईश्वर चैतन्य मात्र, पण मायेनी त्या चैतन्याचा आश्रय केलेला आहे असं चैतन्य म्हणजे ईश्वर, अशी शास्त्रीय व्याख्या ईश्वर या शब्दाची केलेली आहे. परमात्म्याच्या ठिकाणी माया संभवत नाही, जसं सूर्याच्या ठिकाणी अंधार संभवत नाही. सूर्य नसेल त्या स्थितीला अंधार, जर सूर्याला अंधार दाखवायचं झालं तर अंधार दाखवता येत नाही। सूर्याशी अंधकारू कई जाहला होता गोचरू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। सूर्याने कधी अंधकार पाहिलेला आहे? तरी तमारी हा डगरू पडिला चिकी, तरी देखील अंधार नाहीसा करणारा तो सूर्य, अशा प्रकारचं नामाभिधान सूर्याला पडलंच। तसं परमात्म्यांनी अविद्या कधीही पाहिलेली नाही, परमात्म्यांनी माया कधीही पाहिलेली नाही। अशा एका शेवटच्या स्थितीला परमात्मा असं संबोधिलेलं आहे। सर्व सर्व मूळ स्वरूप विलीन झाल्यानंतर जे उरतं त्याला अजून कुठं विलीन व्हायला जागा नाही अशी स्थिती म्हणजे परमात्मा। ते या विश्वाचं मूळ कारण समजलं जातं, त्याच्या आधी कोणी नाही। ज्याच्या आधी अंतरिक्ष नव्हतं, ज्याच्या पूर्वी पृथ्वी नव्हती, ज्याच्या पूर्वी जल नव्हतं, ज्याच्या पूर्वी काहीच नव्हतं, ज्याच्या पूर्वी अज्ञान नावाची स्थिती नव्हती, ती नंतर आली, त्याला माया असं म्हणतात। ती माया ही स्थिती देखील खरं म्हणजे परमात्म्यापासूनच निर्माण झालेली, परमात्म्याच्या बरोबरच असणारी। अबोधाच्या अंगाने त्याला ज्याला माया असं म्हणतात अशी, म्हणून आचार्यांनी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असं जे म्हटलेलं आहे ते शेवटचं तत्व हे सत्य आहे, जगत मिथ्या आहे। याचा अर्थ जगत आपल्याला जसं भासतं तसं नसून ते परमात्म स्वरूप आहे, ब्रह्म स्वरूप आहे। जगामध्ये एकची ब्रह्म गड्या, याच्या खेरीज जगामध्ये दुसरं काही नाही। ऐशी आत्मस्थिती संचली तेथ माया कैसी झाली, जैसी आकाशी वाहिली झुळक वायोची। माया हा पदार्थ झाला कसा? एकच जर आत्मस्थिती असेल, एकच जर चैतन्य स्थिती असेल, तर त्या ठिकाणी माया या नावाचा पदार्थ होण्याचं कोणतंही कारण नव्हतं। पण आकाशामध्ये वायूची झुळूक व्हावी आणि आकाशामध्ये काही वेगळं झालं असं भासावं, वस्तुतः आकाशाच्या स्थितीत काहीच फरक न पडता जसा वायू आपल्याला जाणवतो तशा प्रकारे काही एक झालं। एकोहम बहुस्याम असं शास्त्र म्हणतं, प्रजा येईती, मी एक आहे बहुविध व्हावं अशा प्रकारचा संकल्प निर्माण झाला। मी एक आहे आणि बहु व्हावं असा संकल्प झालाच कसा? तो एकच होता, अव्यक्त होता, अचिंत्य होता, जन्म मरण रहित होता, शुद्ध जाणीव स्वरूप होता, एकमेवा द्वितीय होता। तो जाणीवरूप असल्यामुळं, ती त्याची प्रॉपर्टी असल्यामुळं, ते त्याचं वैशिष्ट्य असल्यामुळं, जाणीव स्वरूप, ज्ञान स्वरूप, त्या ज्ञानाला असं वाटलं की अहम एकः, मी एकच आहे। वस्तुतः अहम असं त्यांनी आपल्या स्वतःला म्हणायचं काही कारण नव्हतं, जे होतं ते तो होता। आणि तो आपल्या स्वतःला अहम म्हणाला आणि आपणही आपल्या स्वतःला अहम म्हणायला लागलो, सगळं विश्व निर्माण झालं तो मी असं म्हटल्यामुळं। वस्तुतः त्या ठिकाणी जर तू नसेल तर मी असायचा प्रश्न नव्हता, मी हा तूच्या सापेक्ष असतो, मी हा सत्य असतो आणि तू या नावाचा पदार्थ नसतो। ज्या वेळेला तू या नावाचा पदार्थच नव्हता त्यावेळेला तो एकोहम असं म्हणालाच कसा? मान्य आहे की मी मला मी म्हणतो, तूच्या सापेक्ष मी मला मी म्हणतो, एरवी मी या नावाचा पदार्थ नाही, तू या नावाचा पदार्थ नाही, म्हणून मी या नावाचा पदार्थ नाही। अथवा असेलच तर आय एम बीइंग ओनली, काय कॅन्टचं काय वचन आहे? आय एम ओनली बीइंग इन धीस युनिवर्स असं तो म्हणतो. मीच एकटा आहे, दुसरं काही नाहीच आहे. आय मायसेल्फ इज आय एम द बीइंग. देर इज नथिंग लाईक एनिथिंग इन धीस युनिवर्स, इन धीस वर्ल्ड. दुसरं काही असायचा प्रश्न नाहीये. विनोह म्हणतात की त्याला हा बोध कसा काय झाला कोण जाणे, उपनिषद न वाचता त्यांनी असा उद्घोष केला. याचं कारण ज्ञान ही मानवरी अशी कुठल्या एका भूमीत जखडून ठेवणारी गोष्ट नाहीये. कुणालाही होऊ शकतो, जर्मनीत होऊ शकतो, झाला. त्याला उपनिषदच वाचायला लागतात असं नाही, कारण आहे ना आत ते शुद्ध जाणीव तत्व, त्यामुळं त्याला झाला. क्वचित असं होऊ शकतं, झाला. पण परमात्म्याला असं का वाटलं की एकोहम, मी एकच आहे, आणि बहुश्याम, बहु कोण होता तिथं, तो एकच असताना बहु होण्याचा प्रश्न संभवतो कुठं? आणि प्रजा यही आहे ती, आणि प्रजा व्हावं असं त्याला का वाटलं? वाटलं असं म्हणून हा प्रश्न थांबवलेला आहे. त्याला वाटलं बस. मूल तत्वाच्या बाबत असं का याच्याऐवजी ते असं आहे हे समजून घ्यायला लागतं, म्हणून बाकी काहीही नाही. जसं ऑक्सिजन, जर ऑक्सिजनचं अमुक अमुक वैशिष्ट्य का हा प्रश्न नाही, ते आहे हे समजून घ्या. तो काय, त्याला वास नाही, त्याला रंग नाही, तो ज्याच्या सानिध्यात येईल, मदत करेल जळण्यासाठी, असं त्याचं वैशिष्ट्य आहे हे समजून घ्यायचं बस. का नाही तर ते तसं आहे, तसं परमात्म्याला वाटलं. हेही उत्तर एखाद वेळेला लंगडं पडतं, म्हणून अजातवाद नावाचा एक वाद, इथं तसं काही झालेलं नाहीये. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, परमात्म्यापासून जगत वगैरे काही नाही निर्माण झालं. मग जे दिसतं आहे ते काय, तो परमात्माच आहे. म्हणून आचार्य जेव्हा ब्रह्म सत्यम आणि जगन मिथ्या असं म्हटले, त्याच्याऐवजी ज्ञानेश्वर असं म्हणाले की चिद विलास आहे, ते चित्तत्व आहे आणि त्या चित्तत्वाचा विलास आहे, अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. म्हणजे आचार्या ते वास वाट पुसतू असं जरी ज्ञानेश्वर महाराज म्हणत असले तरी देखील आचार्यांच्या पुढे पाऊल टाकलेलं आहे. म्हणून परमात्मा म्हणजे एवम गुण विशिष्ट, मानायला लागतो की परमात्मा. आणि हा परमात्मा जेव्हा मी एकच आहे, एकता आहे, तत्र एकाकी न रमते असं उपनिषद म्हणतात, त्याला एकट्याला कर्मे सजा. आणि म्हणून तो म्हणाला की मी बहुविध व्हावं आणि जगत निर्माण झालं. आणि जगत निर्माण होण्याची जी कारागिरी झाली, ती कारागिरी परमात्मा आणि परमात्म्याची लक्षणं जशीच्या तशी असताना त्याच्यामध्ये काहीही फरक न होता, त्या परमात्म्याला जेव्हा अहम म्हणून कोणीतरी वेगळा आहे असं वाटलं, तिथून मायेचा, मूळ मायेचा प्रवास सुरू झाला. या मूळ मायेला आणि या मायेतून निघालेल्या सर्व शक्तींना, मायेतून कोणकोणत्या शक्ती निघाल्या, त्रिगुण निघाले मूळ मायेतून, पंचमहाभूत निघाली, पंचमहाभूतांची कर्म निघाली, या सर्व गोष्टींना आपल्यामध्ये आपल्या अचिंत्य शक्तीने जो सांभाळून घेतो, अचिंत्य शक्तीने जो आवाक्यात आणतो, त्याला ईश्वर असं म्हटलं. म्हणून माया विशिष्ट चैतन्य ईश्वर या शब्दाचं नाव. म्हणून भगवंत म्हणाले की अजहा अपिसन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपिसन. खरं म्हणजे मी अज असताना, जन्म नाही असा असताना, परमात्मा असताना आणि या भूतमात्रांचा महान ईश्वर असताना. ईश्वर हा शब्द आला बघा, अव्यय हा शब्द परमात्म्याला उद्देशून आला आणि ईश्वर हाही एक शब्द आला. अजहा अपिसन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपिसन. पण भूतमात्र झालेली आहेत तर मी ईश्वर आहे, कारण भूतमात्र मायेला वश आहेत आणि मला माया वश आहे. प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय, माझ्या अचिंत्य शक्तीनी प्रकृतीला मी स्वाधीन करून संभवामी आत्ममायया. माझी जी अचिंत्य शक्ती तिला स्वाधीन करून मी उत्पन्न होतो असं भगवंत म्हणतात. ते हे माया विशिष्ट चैतन्य. समजतंय ना तुम्हाला मी काय म्हणतोय ते? हे सगळं समजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जो ईश्वर आहे त्या ईश्वराशी एकरूपता साधतात आणि ईश्वराशी एकरूपता साधल्यावर क्रमाने परमात्म्याशी एकरूपता साधतात. इदम ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्य मागताहा. ईश्वराशी एकरूपता साधणं म्हणजे ही रामाची मूर्ती आहे. रामाच्या मूर्तीची पूजा करताना, ईश्वर भावानी पूजा करत असताना रामचंद्रांचं चरित्र आठवणं, रामचंद्रांचे गुण आठवणं. परमात्म्याला गुण नाहीत, अवताराला आहेत, म्हणून चरित्र आठवणं, म्हणून गुण आठवणं, म्हणून कर्म आठवणं, म्हणून वर्तन आठवणं, म्हणून शास्त्र अशास्त्र त्यांच्या वर्तनावरून ठरणं, करणीय अकरणीय त्यांच्या वर्तनावरून ठरणं, कर्तव्य अकर्तव्य त्यांच्या वर्तनावरून ठरवणं असं आम्ही करतो. आणि जणू आम्ही श्रीराम होऊन जातो. मम साधर्म्य मागता हा, पण त्याच्याही पुढे जाऊन श्रीरामांचा जो बोध परमात्म्याशी एकरूपता, हा बोध देखील क्रमाने प्राप्त होतो. म्हणून पूजा घेतीमा अंगा येतो अंतरात्मा. प्रतिमांची पूजा करता करता अंतरात्म्याचा बोध, आपणच परमात्मा आहोत हा बोध क्रमाने निर्माण होतो. इदम ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्य मागता हा. हा जो मम शब्द आहे, हा मम शब्द अंतिम परमात्म्याला उद्देशून आहे. आणि कोणी कोणी श्रीकृष्णांनी गीता सांगितली म्हणून मम म्हणजे श्रीकृष्ण, मग ते माया विशिष्ट चैतन्य. माया विशिष्ट चैतन्य आहेत आणि श्रीकृष्णांना साधर्म्य मागता हा म्हणजे श्रीकृष्णांचा बोध तो यांचा बोध असं नंतर होतं. द्वैत नाहीसं होतं आणि अद्वैताशी समरस होतात. जे योगाचा अभ्यास करतात ते योगाच्या अभ्यासामध्ये ईश्वराची व्याख्या, ईश्वर हा पंच क्लेश कर्म विपाक आशय यांनी अपरिक्लुप्त असतो अशी केलेली आहे. ही देखील व्याख्या खूप चांगली आहे ईश्वराची, मूळ परमात्म्यापेक्षा थोडी वेगळी असणारी अशी, ईश्वर नावाने ओळखली जाणारी. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे पाच क्लेश जीवाला सांगितलेले आहेत. आपल्याला जे क्लेश म्हणजे त्रास होतात ते त्रास या पाच गोष्टीतून होतात. अविद्या याचा अर्थ अबोध, विद्या याचा अर्थ बोध. अविद्या याचा अर्थ जगत, अत्यंतिक सत्य भाषण, सत्य आहे अशा प्रकारचा अबोध असणं म्हणजे अविद्या. या अविद्येमध्ये खूप रमण असतं, खूप रमण असतं आणि त्याच्यातून क्लेश होतात. या अविद्येमध्ये पंचविध विषय येतात की ज्याच्यावर मी फार बोलणार नाही. जी ए भवस्वर्गाते जाणती म्हणताना कोणाकोणाला कडक बोलल्यासारखं वाटलं तसं आता माझं बोलण्याचं मानस नाही, कारण आता त्या ते विषय हे क्लेशकारकच आहेत, तर बोलून अजून तुम्हाला क्लेश कशाला द्या। त्याला मुळातच क्लेश असं म्हटलेलं आहे, क्लेश कर्म विपाक आणि आशय यांनी अपरिक्लुप्त यांनी दूर असणारा तो ईश्वर। ईश्वराच्या ठिकाणी अविद्या हा दोष नाही। म्हणून अवतार करत असताना देखील आत पूर्णपणाने स्वरूपाशी समरसून आलेल्या प्रसंगांना तोंड देताना रामचंद्र भगवान श्रीकृष्ण आपल्याला दिसतात। अविद्या हा दोष ईश्वराच्या ठिकाणी नाही। दुसरा महत्वाचा दोष म्हणजे अस्मिता। सर्वात शेवटी उरणारा मी हा भाव, अबोधाचा भाव, मगाशी ते आय एम ओनली द बीइंग असं म्हटलेलं आहे तो नव्हे, ज्ञानाचा मी नव्हे, अज्ञानाचा मी, ज्याला रामकृष्ण बाहेरचा मी असं म्हणायचे, एक आतला मी आणि एक बाहेरचा मी। बाहेरचा मी म्हणजे देह रूप ताडका मान मरातप याच्यामध्ये अडकलेला तो बाहेरचा मी असं म्हणत असत। हा जो बाहेरचा मी आहे त्याच्या बुडाशी आतला मी न जाणणं हीच गोष्ट असते। आपुला आपण पेया विसरू जो धनंजया तेची कारण यया अज्ञाना मूळ असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आपला आपण कोण आहोत याचा विसर पडल्यामुळे आपण देह आहोत, मन आहोत, बुद्धी आहोत, आपण देह संघात आहोत असं वाटत राहणं आणि त्यापोटी आपल्या असण्यात मोठा अभिमान बाळगून अस्मिता हा विशिष्ट शब्द आहे, त्या अस्मितेपोटी सगळ्या कटकटी आहेत। आम्हाला आमचं काही नाही का, आपलं ते त्यांनी बोलायचं आणि आम्ही ऐकून घ्यायचं असं कसं काय चालायचं, आपणही आहोत ना काहीतरी। हे जे आपण जे असतं ना आपल्या ठिकाणी तीही अस्मिता आहे। आपण कोणीतरी आहोत आणि आपण असं नाही मग ऐकून घेणार असं ते आपली अस्मिता ही जी गोष्ट आहे ती अस्मिता माणसाला वारंवार मग छळायला सुरुवात करते। त्यापोटी भांडण होतात, त्यापोटी मान। लग्न कार्यामध्ये तर स्वामीजी म्हणायचे कपडा लत्ता, म्हणजे असे शब्दही मराठीत असे जोडून ठेवलेत म्हणायचे। अजूनही काही काही असे जोड्या सांगायचे मला वाटतं तुम्हाला जास्त येतील, काय कपडा लत्ता आणि काहीतरी आहे त्याच्या बरोबरीने, कापड चोपड। पाय धुणं अस्मितेपोटी काय काय मनुष्य करेल काही सांगता येत नाही। पाय धुवून घ्यावेत, मी त्याच्यावर टीका नाही करत आहे, पण जर नाही धुतले तर काय होतं याचा कोणाला अनुभव, कोणी जर राहिलं त्याच्यातून तर फार विचित्र होऊन जातं। मानपान ही अस्मिता फार छळते माणसाला प्रत्येक ठिकाणी। आपण यशस्वी आहोत हे दाखवावं, दुसरा नाही हे दाखवावं आणि याचे मग क्लेश दुसरा तुम्हाला देणारच, एकदा दाखवायला सुरुवात केली की देणार। ज्याच्यापाशी अस्मिता खूप जास्त आहे तो कोणाला तितका आवडत नाही, त्याला त्याची कल्पना नसते। समर्थ म्हणतात की मी पण कोणाशी नस आहे, कोणालाही आवडत नाही मी सारखा मीपणाने बोलणारा मनुष्य तितका कोणालाही आवडत नाही। तरी भगवंती कैसेनीस आहे, मग भगवंताला कसा आवडेल, मग त्याला क्लेश होणार। म्हणून हे जे पाच प्रकारचे क्लेश आहेत, अविद्या, अस्मिता, राग म्हणजे अनुराग, काही प्रिय असतात काही अप्रिय असतात. द्वेष राग आणि द्वेष हे द्वंद्वात्मक असा क्लेश एकत्रच पाहायचा. हवं आणि नको या स्वरूपात मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाहा त्याचा अंतिम परिणाम सुख आणि दुःख. आणि अभिनिवेश अशा प्रकारचा कुठलाही क्लेश ईश्वराला नाही. एवढं सगळं विश्व निर्माण करून त्याच्या ठिकाणी अविद्या नाही अस्मिता नाही राग द्वेष नाही सम अशा प्रकारचा तो आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. आणि अभिनिवेश नाही अशा प्रकारचे जे पाच क्लेश मनुष्याला असतात ते ज्याला नाही त्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे. तसंच तीन प्रकारची कर्म शुभ उघड उघड शुभ दुसरं म्हणजे उघड उघड अशुभ आणि मिश्र शुभ आणि अशुभ अशी फळं असणारी अशी तीन प्रकारची कर्म. शुभ कर्म करावीशी वाटतात अशुभ कर्म नको वाटतात आणि मिश्र फळं असणारी कर्म त्याच्यातलंही शुभ फळं हवं आणि मिश्र नको. पण ही फळं ही मिळतच राहतात. तुमची इच्छा असो किंवा नसो तुमच्या हातून कर्म घडलं की फळ मिळतं. पण ईश्वर या शुभ अशुभ आणि मिश्र या सर्व प्रकारच्या कर्मापासून अत्यंत वेगळा असतो. हत्वा पिसे इमान लोकान न हंती न निबद्धते असे भगवंतांचे शब्द आहेत. तसंच विपाक विपाक हा एक विशिष्ट शब्द आहे. विपाक हा शब्द समजून घेण्यासाठी परत कर्म आणि कर्माला लागलेलं फळ हा सिद्धांतच समजून घ्यायला लागतो. प्रत्येक कर्माला फळ लागलेलं आहे आणि ते मिळणारच. आज ना उद्या ते कधी ना कधीतरी परिपक्व होणार आणि तुम्हाला मिळणार. तुम्ही केलेला कोणताही विचार त्याचं फळही मिळतं केलेलं कर्म त्याचंही फळ मिळतं विचाराचं संस्कार रूपाने मिळतं अंतरफळ मिळतं कर्माचं बाह्य फळ देखील मिळतं आणि अंतरफळ देखील मिळतं. सुख समाधान शांती आनंद तृप्ती अथवा कटकट उद्वेग चिंता अशा कोणत्या तरी स्वरूपामध्ये कर्माचं अंतरफळ मिळतं आणि बाह्य फळ देखील मिळतं. पण असं होतं की सगळी म्हणजे आपण या जन्मामध्ये जी काही कर्म करतो त्याची फळं लगेच आपल्याला मिळतील असं होत नाही. तर काही कर्मांची फळं ही फार उशिरा मिळतात आणि ती फळं मिळेपर्यंत एखाद वेळेला जन्म संपून जातो त्यामुळे त्याची फळं मिळतच नाहीत. ही जी साठलेली अशी ती फळं मग परत कधीतरी मिळतात अजून एखाद्या जन्मात मिळतात. म्हणून आपला कोणताही दोष नसताना आपल्याला दुःख सहन करावं लागतं. कोणत्या ना कोणत्या तरी दुःखात आपण सापडतो किंवा आपण तशा प्रकारचं कोणतं विशेष कर्म केलेलं नसताना एकदम चांगलं फळ मिळतं. हा जो विपाक आहे हा विपाक ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. त्या विपाकामध्ये मुख्यतः आयुष्य येतं. पूर्ण आयुष्य म्हणजे आता जे काही आत्ताच्या काळात पूर्ण आयुष्य आहे तेवढी कल्पना जर केली सध्या मला असं वाटतं की 85-90 हे जवळपास पूर्ण आयुष्य म्हणू. 75च्या पुढेच 75 वर्षाची व्यक्ती तर स्कूटर चालवते पुण्यात. हे जे पूर्ण आयुष्य आहे ते पूर्ण आयुष्य प्रत्येकाला मिळत नाही ही अडचण आहे. म्हणून विपाक मानायला लागतो. कोणत्याही वर्षात कोणत्याही वयामध्ये मृत्यू येतो त्याच्या अलीकडं तर तो ते कारण विपाकाचं राहतं. जी काही फळं आहेत ती फळं कधी ना कधीतरी फलोन्मुख होतात आणि ती आयुष्याच्या रूपाने आपल्याला मिळतात. तसं जाती म्हणून एक विपाक सांगितलेला आहे. कोणत्या कुळामध्ये जात याचा अर्थ कुळ घ्या जात घ्या चालेल. तुमचा जन्म व्हायचा आहे तुमच्या हाताच्याच हातात नाही. पण जर चांगल्या कुळात अथवा चांगल्या जातीत जन्म मिळाला तर त्याचे स्वभावतः फायदे तुम्हाला मिळतात, याला तुम्ही काही करू शकत नाही आणि दुसरा काही कोणी करू शकत नाही. जर उत्तम घरात जन्म झाला तर लहानपणी सुभाषित शिकवली जातील, लहानपणी चांगले विचार शिकवले जातील, चांगली बुद्धी देखील घासून अजून उत्तम कशी होईल हे पालकांकडून पाहिलं जाईल. आणि तुमचा जन्म जर समजा एखाद्या वेगळ्या जातीमध्ये झाला, जातींवर टीका नसून हा विपाक सांगितलेली गोष्ट आहे, हे तुमच्या कोणाच्याच हातात नसलेली गोष्ट, की उठल्यापासून जर शिवीगाळ कानावर येत असेल, भांडणं कानावर येत असतील, कुपोषण होत असेल, चांगल्या विचारांचा जन्मात कधी पत्ता नाही, काही काही जमाती अशा आहेत की चोरी हाच त्यांचा व्यवसाय, आता कमी तुमच्या हातात काय राहतं. जसं फासेपारधी ही एक जमात अशी आहे की चोरी करणं हा व्यवसायच असतो. आमच्या जेलमध्ये म्हणजे मी जेलमध्ये होतो म्हणून सांगितलं, त्याला फलटणहून आणायचे, नाव आता मी विसरलो, बरेच दिवस एकदम कधीतरी आठवतं देखील, त्याच्या पालीवर जी पाल पडते त्यांची, त्याच्यावर कोणीतरी सांगितलं की अरे तुझ्या वडिलांशी कोणीतरी भांडतंय, म्हणून म्हणला मी तिरिमिरीत गेलो आणि त्याच्या डोक्यात काठी घातली आणि तो गेलाच, जागेवरच तडफडून गेला. आय विटनेस आहेत, खटला उभा राहत नाही. जवळपास 8 वर्ष झाली. तो इतका प्रामाणिक मनुष्य होता की एके दिवशी आम्ही सगळे कुलपात बंद होतो आणि आता खरं हे काय पण पोलीस काहीतरी कुठंतरी गेले, ते म्हणजे ड्युटीवर असणारे रात्रीचे पोलीस ड्युटी असताना याला बाहेर काढलं त्यांनी, त्याला खुर्चीत बसवलं आणि कुठंतरी एक तास दीड तास जाऊन आले. त्याला विचारलं अरे तू पळून हो, तो म्हणला कुठं पळून जाणार, कुठेही गेलं तरी हे धरून आणतात, कुठेही पळू शकत नाही म्हणला. फलटणहून त्याला केस करता म्हणून आणायचे आणि परत फलटणच्या जेलमध्ये न्यायचे, तो जरा मोठा जेल असल्यामुळे तिथं त्याला ठेवलेला होता. आता याची केस कधी उभी राहायची, खुनाचा आरोप असल्यामुळे याला जामीन मिळत नाही, नॉन बेलेबल असतं ते, जामीन मिळत नाही. आणि आता केसही उभी राहत नाही, 8 वर्ष झाली म्हणाला, काय व्हील ते व्हील, आता इथंच काय व्हायचं ते व्हायचं असं म्हणाला. यंपाक असं म्हणतात, तुम्हाला सांगतो. तुम्ही जर राजकारणात पडलात तर कॉर्पोरेटर पासून सुरुवात करायला देखील तुम्हाला तेवढी मेहनत घ्यायला लागते. तर आता इलेक्शन सुरू होतील तर राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत अशी देखील चर्चा कदाचित पेपरमध्ये तुमच्या कानावर येईल, याला विपाक असं म्हणतात, लक्षात घ्या. तुमचा आमचा काही त्याच्याशी इलाज कोणाचा काही नाही, त्यामुळं हा विपाक मानायला लागतो. तसंच भोग ही गोष्ट देखील मानायला लागते. कोणाला कोणते भोग मिळावेत आणि कोणाला कोणते भोग मिळू नयेत, सगळे सारख्या पद्धतीने जन्म घेत असताना कोणाला फार उत्कृष्ट भोग मिळतात, कोणाला अतिशय हीन दर्जाचे भोग मिळतात, कोणाला काही भोग मिळतात आणि काही भोग मिळत नाहीत, याला विपाक असं म्हणतात. तुमच्या आमच्या हातातली गोष्ट नाही आणि ईश्वर यापासून असंपृष्ट असतो. मी अपरिक्लुप्त असं काहीतरी एक वेगळा शब्द वापरत होतो, असंपृष्ट असतो, याचा स्पर्श नव्हता, नसतो ईश्वराला, ईश्वर याच्यापासून वेगळा असतो. आयुष्य, जाती आणि भोग या सर्व गोष्टी अशी वर्णनं येत आहेत की हातावर सगळी शुभचिन्हच, पायावर शुभचिन्हच, भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला, शंख चक्र गदा पद्म अशी शुभ चिन्ह होती, असतात ना ही शुभ चिन्ह। ते शास्त्र देखील त्या साडेनऊ वाजून गेले, त्या शास्त्राच्या परीने अत्यंत खरा आहे। आणि तशा प्रकारचा विपाक, ज्या विपाकामध्ये मनुष्य मात्र सापडतो, तशा प्रकारचा विपाक ईश्वराला नाही। आणि आशय म्हणजे, आशय म्हणजे साठा, जसं जलाशय असं म्हणतात, हा वासनांचा साठा, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश हे जसे सांगितले तसे विपाक सांगितले, कर्म सांगितली, विपाक सांगितले। आणि आशय हा अजून एक क्लेश आहे। आशय म्हणजे वासना, कोणापाशी किती वासना असाव्यात असं कोणतंही गणित नाही। आणि त्या कशा असतात, का नसतात, इतक्या तीव्र का असतात, कोणापाशी त्या हरिश्चंद्र लस्क्यांच्या व्यंगचित्राच्या पुस्तकात एक व्यंगचित्र आहे की आपल्याला कल्पनाही करता येणार नाही, एवढा एक मोठा मनुष्य जाड बसलेला आहे आणि सांगतो की तीन प्लेट मिसळ, चार प्लेट बटाटे वडा सांबार, अशी बरीच मोठी लिस्ट तो देतो। आणि तो वेटर अगदी असा आश्चर्याने त्याची ऑर्डर पाहतो आहे असं दाखवलेलं आहे। आता एवढा आहार कसा आणि एवढ्या वासना कशा, हे न सुटणारं गणित आहे। कुणाला कोणत्या वेळेला कशा प्रकारच्या वासना निर्माण होतील ते त्याच्या आशयावर अवलंबून आहे, त्याच्या ठिकाणी वासनांचा जो साठा आहे त्या साठ्यावर ते अवलंबून आहे। या सर्व गोष्टींनी ईश्वर हा असंपृष्ट असतो, अत्यंत वेगळा असतो, अलिप्त असतो, याचा स्पर्श त्याला नसतो। या ज्ञानाचा आश्रय जर केला तर मम साधर्म्य मागता, हा माझं साधर्म्य प्राप्त होतं, याचा अर्थ असा की पाचही क्लेशांपासून तो सुटतो, अविद्येपासून सुटतो, अस्मितेपासून सुटतो, राग अभिनिवेश यांच्यापासून तो सुटतो, तो विपाकापासून सुटतो। हे जे विपाक आहेत ते विपाक जाती आयुष्य भोग या तऱ्हेनी आहेत। हे विपाक देहाला लागलेले असून आपण देह नाही अशी दृढ भूमिका झाल्यामुळं जे काही, जसं ज्ञान झाल्यानंतर देह आपल्या तऱ्हेनी जेवढे भोग भोगेल तेवढे भोग भोगेल, पण त्याच्या भोगातून नवीन विपाकामध्ये काही जमा होणार नाही अशी स्थिती होते। अशा अत्यंत अलिप्त भावनेनी तो ते भोग भोगेल, त्याच्यात तो लिप्त राहणार नाही। तसंच कर्म शुभ अशुभ आणि मिश्र फळ असणारी जी कर्म आहेत, ती कर्म करत असताना कर्माचा कर्ता मी नव्हे हे पूर्ण लक्षात ठेवून तो कर्म करतो, कर्ता भाव सोडून तो कर्म करतो, फलभोक्तृत्व न धरता तो कर्म करतो। असं असल्यामुळं तो कर्मालाही बांधील, म्हणजे पुन्हा जन्म घेण्यासाठी बांधील राहत नाही। अशा रीतीने मम साधर्म्य मागता, हा तो जणू ईश्वर होऊन जातो, अंतिम अर्थ मात्र परमात्मा होऊन जातो असाच आहे। इदं ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्य मागता, सर्गेपि नोपजायन्ते प्रलयिथंती। च पुढच्या वेळेला आपण पाहू, सर्गानी सृष्टी निर्माण होण्याच्या वेळेला ते उत्पन्न होत नाहीत आणि प्रलयाने ते व्यथित पावत नाहीत, असं एक विशेष लक्षण दिलेलं आहे। ते काय आहे ते पाहू आणि मग ज्ञानेश्वर महाराजांचं व्याख्यान त्याच्यावरचं पाहू पुढच्या मंगळवारी। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 विठ्ठल।